शाहिद कपूर को एक बार एक कॉलेज में फिल्म के प्रमोशन के टाइम किया गया था प्रपोज, उस पर क्या कहा शाहिद कपूर ने उस फैन से?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। शाहिदला जेव्हा प्रपोज केलं गेलं ना त्या कॉलेजमध्ये, आणि ती जी व्यक्ती आली होती तिथे प्रपोज करायला, ती जी मुलगी होती ती त्या कॉलेजची नव्हतीच, ती दुसऱ्याच कॉलेज मधली होती। जेव्हा तिने प्रपोज केलं तर तो म्हणाला की तू याच कॉलेजची आहे का? जेव्हा तिने सांगितलं की नाही मी दुसऱ्या कॉलेजची आहे, तेव्हा तो म्हणाला की तुमच्या कॉलेजमध्ये हेच शिकवतात का? अर्थात त्यांनी ते सगळं मजाक मध्ये म्हणाला होता आणि असंच मजा केली त्यांनी थोडीशी। पण हा, त्यांनी ते छानपैकी ऍक्सेप्टही केलं आणि छानपैकी रिॲक्ट सुद्धा केलं त्याच्यावरती। तुम्हाला जर का चान्स मिळाला एखाद्या सेलिब्रिटीला प्रपोज करण्याचा, तर अशी ती कुठली व्यक्ती असेल की ज्या व्यक्तीला तुम्ही प्रपोज करणार?
गुड इव्हनिंग, अभिनेश बोलतो। मला ना आपल्या मराठी मुलगी आर्या आंबेकर करायला आवडते।
आर्या आंबेकर, नाईस यार, शी इज व्हेरी ब्युटिफुल।
ती सुद्धा काय करते पिक्चर मध्ये आहे ना, मस्त ते पिक्चर आवडलं मला आणि त्यातले गाणे पण तिने बरेचसे गाले की आवडलं।
तिच्या बाबतीतलं तुला सगळ्यात जास्त काय आवडतं? ऍक्टिंग आवडते, लुक्स आवडतात की तिची सिंगिंग आवडते?
सिंगिंग भारी वाटतो, सिंगिंग चांगलं।
ओके, मग तू कसं प्रपोज करशील तिला? काय म्हणशील तिच्या समोर गेलास तर?
तिचं ते गाणं आहे ना, ते हसतो गातो स्माइलिंग, बघता बघता मनात जम्पिंग, हे गाणं म्हणेल आणि मग असं एक रोज समोर देईल।
गाऊन दाखव ना मग थोडस गाणं।
हृदयात वाजे समथिंग समथिंग, हसतो गातो स्माइलिंग, बघता मनात जम्पिंग, वाजे समथिंग समथिंग।
अगदी गोंडस त्यांनी गाणं सुद्धा गाऊन दाखवलंय। जिला प्रपोज करायचंय तिचंच गाणं गाण्याचा प्रयत्न केलाय। आर्या आंबेकरला प्रपोज करायचंय याला, जर का तुम्हाला चान्स मिळाला तर तुम्ही कुणाला प्रपोज कराल? कुठल्या सेलिब्रिटीला तुम्ही प्रपोज कराल आणि कुठली सेलिब्रिटी आहे तुमच्या मनामध्ये सांगा। 9607007935। लिस्ट लंबी भी होना तो भी चलता है क्योंकि सेलिब्रिटी कोई एक नहीं होता है हमेशा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।
Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Bye-bye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.